नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. आपल्या देशाचं संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. संविधानात देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतिबिंब आहे. राज्यघटनेतील न्याय, समता, स्वतंत्रता, बंधुता हे आदर्श शतकांपासून भारताला प्रेरक आहेत असं त्या म्हणाल्या. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हमारा संविधान हमारा स्वाभिमान या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. संविधान सदनाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन यावेळी करण्यात आलं.
हम भारत के लोग, भारत को संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथ निरीक्षण लोकतांत्रिक गणराज्य बनाने के लिए जो था उसके समस्त नागरिकों को सामाजिक आर्थिक और राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त करने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 ईस्वी को एतद द्वारा इन संविधान को अंगीकृत अधिनियमित और आत्मार्पित करते हैं.
याच कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अ ग्लिम्स आणि मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स ग्लोरियस जर्नी या पुस्तकाचं प्रकाशन, संविधानाच्या नैपुण्य आविष्काराला समर्पित पुस्तिका तसंच संस्कृत आणि मैथिली भाषेतील संविधानाचं प्रकाशनही आजच्या कार्यक्रमात करण्यात आलं. भारतीय संविधान दिनानिमित्त मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. यावेळी संजन बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती. नागपूर इथं विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून हर घर संविधान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वाशिम इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. यानंतर माजी सैनिकांनी बिगुल वाजवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक मानवंदना दिली. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते संविधान सन्मान रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांती चौकातून भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात आली. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त जवानांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली अर्पण केली. देशवासियांचं रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुरक्षा जवानांना देशाचा सलाम असं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. 14व्या विधानसभेचा कार्यकाल आज संपत असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. 14वी विधानसभा विसर्जित होत असल्यानं आता नवनिर्वाचित आमदारांची 15वी विधानसभा गठीत करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत शुक्ला यांचा पदभार संजय कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या कालावधीत शुक्ला सक्तीच्या रजेवर होत्या. मुंबई लातूर आणि मुंबई बिदर या जलदगती गाड्यांचा कायमस्वरूपी विस्तार केला जाणार आहे. या गाड्यांना 8 शयनयानासह एकूण 21 डबे जोडले जाणार आहेत. विस्तारित मुंबई लातूर गाडी 1 डिसेंबर रोजी आणि मुंबई बिदर गाडी 4 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरून सुटेल, तर लातूरहून मुंबईला येणारी गाडी 2 डिसेंबरला लातूरहून सुटेल आणि बिदर मुंबई गाडी 5 डिसेंबरपासून बिदर स्थानकावरून सुटेल असं मध्य रेल्वेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मराठी नाट्य कलाकार संघातर्फे रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. काल मुंबईत झालेल्या जागतिक रंगकर्मी दिवस सोहळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोहन जोशी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.